रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे एमएच 935 मध्ये। रेड एफएम कहता है घर से बजाते रहो और मैं भी घर से ही लाइव हूँ आपके साथ। और आज का दिन जैसे हम ना सपोर्ट कर रहे हैं हमारे गवर्नमेंट को हमारी हेल्थ के लिए ही, आपण घरात राहून आपल्या आरोग्याची काळजी घेतोय आणि आजचा दिवस सुद्धा तोच आहे, तो म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे, जागतिक आरोग्य दिन आहे आज। आणि त्याच निमित्त आपल्याशी बोलण्यासाठी आहेत आपल्या नांदेडचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे सर। नमस्कार सर।
सर्वांना नमस्कार। जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्ह, परिचारिका व स्विनींना मदत करा, असे जागतिक आरोग्य संघटनेचे यावर्षी घोषवाक्य आहे। सर्वांचे आरोग्य सुखी ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या परिचारिका, त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी व त्यांच्या कामाचे महत्व सर्वांना कळावे या दृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस परिचारिकांना समर्पित केला आहे। कोविड-19 लढ्यात सर्व देशांमध्ये परिचारिका ह्या अग्रेसर आहेत। रुग्णांची सेवा, उपचार, रुग्णांची काळजी आणि सर्वसामान्यांची कोविड-19 भीती दूर करणे इत्यादी कामात परिचारिकांचे योगदान खूप महत्वाचे आहे। तसेच सार्वत्रिक आरोग्य सेवेच्या दृष्टीने सर्व कुटुंबांना माता बाल संगोपनाच्या सेवा देणे, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध व उपचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, मानसिक आरोग्य सर्वसामान्यांना पोहोचविणे, हॉस्पिटल केअर इत्यादी अनेक बाबींमध्ये परिचारिकांचे सहभाग आढळ आहे। या निमित्ताने मी सर्व परिचारिका ज्या कोविड-19 मध्ये आज काम करत आहेत, तसेच आमचे सर्व डॉक्टर यांचे आपले आभार मानतो।
हा खूप छान मेसेज आहे। खरं तर डॉक्टर्स आणि नर्सेस ज्या आहेत ते खूप अहोरात्र आपल्यासाठी काम करतायत आणि त्यांनाच समर्पित केलेला आहे आजचा दिवस, म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डे। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम कहता है 21 दिन स्टे इन स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।